अरे ते मायला, ये नाहीतर कशाला झक मारायला काम करतात कुणाच हाऊ. अरे ते मायला, अशा कारागिराला सरळ देवणाला धाडलं पाहिजे. अहो, ह्याला फुल पॅन्ट शिवायला कापड दिलं तर त्या शिवा फाटक्या शिंप्याने खुशाल हाफ चड्डी शिवली आणि हुक लावायला सांगितलं तर ह्यो मोठा नाडा लावला. मायला, आता सिनेमाची बाज वेगळी असते, तिथं फक्त आम्ही दोघंच असतो, गंगी आणि मी. हे लगीन लगीन इथं सेपारे पीत बायापोरी दोन पायावर बसावं लागतं हे त्याला कुठं माहीत. तिथं मायला ह्यो गं आणखी इंटरनॅशनल फालम हो. बघा बघा त्या बाईनं तिचं एवढं मोठं सामान त्या बाबाच्या भोकांडीत दिलं आणि ती बाई खुशाल चालली महाराणी वाणी. हे आहे
पंधरा सोळा सतरा, चौदा पंधरा सोळा सतरा, लागलं अठरावं साल. वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल. वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल. चौदा पंधरा सोळा सतरा, चौदा पंधरा सोळा सतरा, लागलं अठरावं साल. वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल. वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल. जशी पाण्यावर फिरते होडी, जशी पाण्यावर फिरते होडी. तिला सिग्नल हिरवा रुमाल, तिला सिग्नल हिरवा रुमाल. वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल. ह्या वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल. हा आवळीत बसतो मुठी, हा आवळीत बसतो मुठी. तुम्ही हसून उगा दमाल, तुम्ही हसून उगा दमाल. वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल. या वयान केली कमाल पोरीनं नवरा केला हमाल. दगड कोणी कुणाला मारत्यात दगड. अस गावात गाजतय लफड, अस गावात गाजतय लफड. केशव सुता अशी ही धमाल, केशव सुता अशी ही धमाल. ह्या वयान केली कमाल पोरीनं नवरा. नवरा केला हमाल वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल चौदा पंधरा सोळा सतरा चौदा पंधरा सोळा सतरा लागल अठराव साल या वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल या वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल या वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल या वयान केली कमाल पोरीन नवरा केला हमाल।